1 Bowie Drive West Brampton ya call karo 905-450-2828-905-450-2828
ਕੋਲ ਵਸੇਂਦੇ ਸਜਣਾ ਦੀਆਂ ਕਿਆ ਬਾਤਾਂ ਨੇ ਦਿਨ ਲੱਗਦੇ ਈਦਾਂ ਜਏ ਰਾਤਾਂ ਵੀ ਸ਼ਬਰਾਤਾਂ ਨੇ ਮੈਂ ਕੀ ਦੱਸਾਂ ਫੇਰ ਪਰਦੇਸੀ ਢੋਲਿਆਂ ਦੀ ਉਹਨਾਂ ਦੀਆਂ ਤੇ ਕੋਲ ਮੇਰੇ ਸੁਨਹਿਰੀ ਯਾਦਾਂ ਨੇ
ਸਾਰੇ ਭੈਣਾਂ ਭਰਾਵਾਂ ਦੋਸਤਾਂ ਯਾਰਾਂ ਸੱਜਣ ਬੇਲੀਆਂ ਨੂੰ ਲਿਆਕਤ ਨਵਾਜ਼ ਮਲਿਕ ਤੇ ਨਵਦੀਪ ਸਿੰਘ ਦੀ ਤਰਫੋਂ ਸੁਨਹਿਰੀ ਯਾਦਾਂ ਵਿਚ ਅਸਲਾਮ ਅਲੈਕੁਮ ਸਤਿ ਸ੍ਰੀ ਅਕਾਲ ਨਮਸਕਾਰ ਗੁੱਡ ਮਾਰਨਿੰਗ ਸੁਬਹ ਬਖੈਰ ਤੇ ਜੀ ਆਇਆਂ ਨੂੰ ਉਮੀਦ ਹੈ ਔਰ ਦੁਆ ਹੈ ਕਿ ਅੱਜ ਦਾ ਦਿਨ ਸਾਰੇ ਭੈਣਾਂ ਭਰਾਵਾਂ ਲਈ ਔਰ ਸਾਡੇ ਲਈ ਪਿਆਰ ਮੁਹੱਬਤ ਤੇ ਅਮਨ ਦਾ ਪੈਗਾਮ ਲੈ ਕੇ ਆਏਗਾ ਸਭ ਦੋਸਤਾਂ ਨੂੰ ਭੈਣਾਂ ਭਰਾਵਾਂ ਨੂੰ ਦਰਖਾਸਤ ਹੈਗੀ ਏ ਕਿ ਜਿਹੜੇ ਵੀ ਡਰਾਈਵ ਕਰ ਰਹੇ ਨੇ ਬੜੇ ਕੇਅਰਫੁਲੀ ਡਰਾਈਵ ਕਰਨਾ ਬਾਹਰ ਸੜਕਾਂ ਸਾਫ ਤੇ ਕੀਤੀਆਂ ਨੇ ਲੇਕਿਨ ਫਿਰ ਵੀ ਕਿਸੇ ਕਿਸੇ ਇਲਾਕੇ ਦੇ ਵਿਚ ਬਹੁਤ ਆਈਸੀ ਹੈਗਾ ਤੇ ਆਪਣੀ ਗੱਡੀ ਬੜੇ ਏਹਤਿਆਤ ਦੇ ਨਾਲ ਤੇ ਮੇਕ ਸ਼ੋਰ ਕਿ ਤੁਹਾਡੀ ਗੱਡੀ ਦੇ ਵਿਚ ਜਿਹੜੇ ਗੈਸ ਹੈਗੀ ਏ ਪੈਟਰੋਲ ਹੈਗਾ ਉਹ ਵੀ ਭਰਿਆ ਹੋਵੇ ਔਰ ਦੂਜੇ ਜਿਹੜੇ ਟਾਇਰ ਹੈਗੇ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਵਿਚ ਹਵਾ ਜਿਹੜੀ ਏ ਘੱਟ ਨਹੀਂ ਹੋਣੀ ਚਾਹੀਦੀ ਕਿਉਂਕਿ ਇਹ ਚੀਜ਼ਾਂ ਜਿਹੜੀਆਂ ਨੇ ਤੁਹਾਨੂੰ ਪ੍ਰੋਬਲਮ ਦੇ ਸਕਦੀਆਂ ਨੇ ਆਪਣਾ ਬਹੁਤ ਬਹੁਤ ਖਿਆਲ ਰੱਖਣਾ ਤੇ ਚਲੋ ਸਭ ਤੋਂ ਪਹਿਲੇ ਇਕ ਧਾਰਮਿਕ ਗੀਤ ਸੁਣਾਂਗੇ ਬਲਕਿ ਗੁਰਬਾਣੀ ਦਾ ਹਿੱਸਾ ਹੈਗਾ ਤੇ ਮੁਹੰਮਦ ਰਫੀ ਸਾਹਿਬ ਨੇ ਗਾਇਆ ਤੇ ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਵਾਪਸ ਆਉਂਦੇ ਹਾਂ ਤੇ ਕੁਝ ਫਰਮਾਇਸ਼ਾਂ
ਦੁਖ ਭੰਜਨ ਤੇਰਾ ਨਾਮ ਜੀ ਦੁਖ ਭੰਜਨ ਤੇਰਾ ਨਾਮ ਸੁਖ ਭੰਜਨ ਤੇਰਾ ਨਾਮ ਆਠ ਪਹਿਰ ਆਰਾਧਿਐ ਪੂਰਨ ਸਤਿਗੁਰ ਗਿਆਨ ਪੂਰਨ ਸਤਿਗੁਰ ਗਿਆਨ ਦੁਖ ਭੰਜਨ ਤੇਰਾ ਨਾਮ ਜੀ ਦੁਖ ਭੰਜਨ ਤੇਰਾ ਨਾਮ ਦੁਖ ਭੰਜਨ ਤੇਰਾ ਨਾਮ ਜਿਤ ਘਟ ਵਸੇ ਪਾਰ ਬ੍ਰਹਮ ਸੋਈ ਸੁਹਾਵਾ ਥਾਂ ਜਮ ਕੰਕਰ ਨੇੜੇ ਨ ਆਵਹੀ ਰਸਨਾ ਹਰ ਗੁਣ ਗਾਉਂ ਸੇਵਾ ਸੁਰਤ ਨ ਜਾਣੀਆਂ ਨਾ ਜਾਪੇ ਆਰਾਦ ਸੇਵਾ ਸੁਰਤ ਨ ਜਾਣੀਆਂ ਨਾ ਜਾਪੇ ਆਰਾਦ ਓਟ ਤੇਰੀ ਜਗ ਜੀਵਣਾ ਮੇਰੇ ਠਾਕੁਰ ਅਗਮ ਆਗਾ ਠਾਕੁਰ ਅਗਮ ਆਗਾ ਦੁਖ ਭੰਜਨ ਤੇਰਾ ਨਾਮ ਜੀ ਦੁਖ ਭੰਜਨ ਤੇਰਾ ਨਾਮ ਦੁਖ ਭੰਜਨ ਤੇਰਾ ਨਾਮ ਕਿਰਪਾਲ ਗੁਸਾਈਆਂ ਨੱਠੇ ਸੋਗ ਸੰਤਾਪ ਤੱਤੀ ਵਾਨਾ ਲੱਗਈ ਸਤਿਗੁਰ ਰੱਖੇ ਆਪ ਗੁਰ ਨਾਰਾਇਣ ਦੈ ਗੁਰ ਗੁਰ ਸੱਚਾ ਸਿਰਜਣਹਾਰ ਗੁਰ ਨਾਰਾਇਣ ਦੈ ਗੁਰ ਗੁਰ ਸੱਚਾ ਸਿਰਜਣਹਾਰ ਔਰ ਤੁੱਟੇ ਸਭ ਕਿਛ ਪਾਇਆ ਜਨ ਨਾਨਕ ਸਤ ਬਲਿਹਾਰ ਨਾਨਕ ਸਤ ਬਲਿਹਾਰ ਦੁੱਖ ਭੰਜਨ ਤੇਰਾ ਨਾਮ ਜੀ ਦੁੱਖ ਭੰਜਨ ਤੇਰਾ ਨਾਮ ਦੁੱਖ ਭੰਜਨ ਤੇਰਾ ਨਾਮ ਆਠ ਪਹਿਰ ਆਰਾਧਿਐ ਪੂਰਨ ਸਤ ਗੁਰ ਗਿਆਨ ਪੂਰਨ ਸਤ ਗੁਰ ਗਿਆਨ ਦੁੱਖ ਭੰਜਨ ਤੇਰਾ ਨਾਮ ਜੀ ਦੁੱਖ ਭੰਜਨ ਤੇਰਾ ਨਾਮ ਦੁੱਖ ਭੰਜਨ ਤੇਰਾ ਨਾਮ
ਯੂ ਆਰ ਲਿਸਨਿੰਗ ਟੂ WTOR 770 AM ਯੰਗਸਟਾਊਨ ਟੋਰਾਂਟੋ
ਨੌਨ ਵੈਜ ਤੇ ਵੈਜ ਫੂਡ ਦਾ ਸਵਾਦ ਬੜਾ ਤੂਫਾਨੀ ਸਾਡੇ ਸਵੀਟ ਮਹਿਲ ਦਾ ਲੱਭਣਾ ਨੀ ਕੋਈ ਸਾਨੀ
ਵਧੇਰੇ ਜਾਣਕਾਰੀ ਦੇ ਲਈ ਤੁਸੀਂ ਸੰਪਰਕ ਕਰ ਸਕਦੇ ਹੋ ਸੁੱਖਾ ਸਿੰਘ ਜੀ ਨੂੰ 416-679-9991 ਤੇ 416-679-9191
ਹਾਂਜੀ ਜ਼ਰਾ ਇੱਕ ਵੈਬਸਾਈਟ ਨੋਟ ਕਰੋ AFCGrocery.com ਇਹ ਹੈ ਜੀ ਏਸ਼ੀਅਨ ਫੂਡ ਸੈਂਟਰ ਦੀ ਬ੍ਰਾਂਡ ਨਿਊ ਵੈਬਸਾਈਟ ਜਿੱਥੋਂ ਤੁਸੀਂ ਇੰਡੋ ਕੈਨੇਡੀਅਨ ਗਰੋਸਰੀ ਮਠਿਆਈਆਂ ਤਾਜ਼ੀਆਂ ਸਬਜ਼ੀਆਂ ਫਲ ਫਰੂਟ ਇੰਡੀਆ ਦੇ ਭਾਂਡੇ ਸਜਾਵਟ ਦਾ ਸਮਾਨ ਸਾਰਾ ਕੁਝ ਜੋ ਸਟੋਰ ਤੇ ਜਾ ਕੇ ਦੇਖਣਾ ਹੁਣ ਏਸ਼ੀਅਨ ਫੂਡ ਸੈਂਟਰ ਦੀ ਇਸ ਵੈਬਸਾਈਟ ਤੇ ਦੇਖੋ $100 ਜਾਂ ਇਸ ਤੋਂ ਜ਼ਿਆਦਾ ਦੇ ਆਰਡਰ ਤੇ ਪਾਓ ਫ੍ਰੀ ਡਿਲੀਵਰੀ ਇਨ ਆਲ GTA ਏਰੀਆਜ਼ ਫ੍ਰੀ ਕਰਬਸਾਈਡ ਪਿਕਅਪ ਅਵੇਲੇਬਲ ਇਨ ਆਲ ਲੋਕੇਸ਼ਨਸ ਔਨ ਸੇਮ ਡੇ ਵਿਜ਼ਿਟ AFCGrocery.com
Teletime Electronics, LEDs और Home Appliances की Hottest और Branded Range के साथ 0% Finance, Guarantee on Lowest Prices और Free Delivery in GTA. तो इंतजार कैसा? अभी विजिट करें Teletime Brampton, 280 Rutherford Road या Springdale Square Shopping Center या Etobicoke, 1770 Albion Road या 9909 Markham Road. مزید تفصیلات کے لیے کال کریں 905-455-1666 ٹیلی ٹائم الیکٹرانکس
یو آر لسننگ ٹو WTOR 770 AM یانگسٹاؤن
جی ہن اسی ایک گیت سنیں گے رس کے توں چلی فلم سی پاپی تارے انیک 1976 دے وچ اے فلم بنی سی محمد رفیع صاحب نے گایا سی تے شاعر سن دے لکھن والے سن لکھاری جڑے سن شاعر ਇੰਦਰਜੀਤ ਹਸਨਪੁਰੀ ਸਾਹਿਬ ਤੇ ਸੰਗੀਤ ਦਿੱਤਾ ਸੀ ਐਸ ਮੋਹਿੰਦਰ ਸਾਹਿਬ ਨੇ ਰੁੱਸ ਕੇ ਤੂੰ ਚਲੀ
رس کے تو چلی گئی کانوں نے دور نی رس کے تو چلی گئی کانوں نے دور نی سجنا دا معاف کر دینا سی قصور نے سجنا دا معاف کر دینا سی قصور نے ਜਾਣਦਾ शीशा कर दिता चूर चूर ने सजना दा माफ कर देना सी कसूर ने सजना दा माफ कर के दहुंदा नहीं हूं एह दस्तूर नी सजना दा माफ कर देना सी कसूर नी सजना दा माफ कर देना सी कसूर नी
رس کے تو چلی بہت زبردست گیت محمد رفیع صاحب دی آواز میڈم نو جہاں دا ایک گیت سنان گے فلم سی دل دیاں لگیاں شاعر سنے دے احمد راہی صاحب تے سنگیت دتا سی ماسٹر عنایت حسین صاحب نے یا اپنا کسے نو کر لے یا آپ کسے دا ہو بے لیا بہت زبردست گیت
770 AM, Youngstown, Toronto.
Dana Mandi Grocery Store and Meat Shop आ गया अब ब्रैम्पटन में क्वीन स्ट्रीट और ब्रैमली बिल्कुल वहीं जहां बहुत से फूल मिलते हैं. सर्जन फार्म से ताजा ताजा हलाल गोश्त ड्रम 6299 पर पाउंड, चिकन ब्रेस्ट 599, होल्ड क्लीन चिकन 449, बीफ बोनलेस 999, फीमा 699, बकरे का गोश्त 849 पर पाउंड, होमा मिल्क 699 अ बैग, तमाम दालें 399 चार पाउंड, दालें गोश्त सब्जी मसाला जात की कम कीमतों का फायदा ले लीजिएगा. ग्रैंड ओपनिंग है फिर न कहिए हमें पता न चला. 729 Queen Street East, Dana Mandi, a new grocery store in Brampton.
क्या बात है बेटे, बड़ी आवाज नजर आ रही है.
अबू जान खुदा का वास्ता, इस गाड़ी से तो बेहतर एक गधा गाड़ी खरीदते, हर मोड़ पे रुक जाती है.
तो बच्चे परेशान क्यों होती हो, लाओ गाड़ी की चाबी दो, अभी लेकर जाता हूँ प्रीमियम ऑटो रिपेयर. गाड़ी की नब्ज देखकर खराबी की जड़ तक पहुँच जाएंगे.
मेरी सहेली ने भी कहा था
वहाँ पर कूलिंग सिस्टम, इंजन ट्यूनअप, चार व्हील कंप्यूटर बैलेंस, ब्रेक्स, नए और पुराने टायर, सॉफ्ट आयल फिल्टर, मुफ्त में चेंज, स्टार्टर अल्टरनेटर गारंटी के साथ ठीक करते हैं. बस इसके बाद तुम्हारी गाड़ी फर फर भागेगी. इसकी मेलविक ड्राइव रिटोबिको, टेलीफोन 416-747-6800.
स्ट्रेस चाहे लाख का हो या काकता, उस जिंदगी मुश्किल का गंदा है. बाकी बातें एक तरफ, आपके फाइनेंशियल स्ट्रेस का हल है शिराज शफीक, जिनके पास है मिलियंस ऑफ डॉलर्स के प्राइवेट फंड्स. लास्ट मिनट क्लोजिंग्स हो या डिफिकल्टीज, सभी के लिए शिराज शफीक 416-502-8000,
लाइसेंस नंबर 10845, इंडिपेंडेंटली ओन्ड एंड ऑपरेटेड.
You are listening to WTOR 770 AM, Youngstown, Toronto.
जी बहुत जबरदस्त गीत तो सुने यार. वो गल सुनो, वो डेंटिस्ट्री मैंने कोई पूछ रहा सी कि दंदा का कोई काम कराना है तो वो कितने जाना चाहिए.
डेंटिस्ट्री ऑन रिजवे, नाजिया रहमान डॉक्टर जी का नंबर.
नाजिया रहमान है,
हाँ जी.
अच्छा,
905-872-1100 का फोन नंबर है.
तीन लोकेशन ने?
तीन लोकेशन है
जी जी.
एक ब्रैम्पटन दे विच है ते दो मिसी सागा दे विच
जी. चलो एक बार नंबर दे दे उन्हां दा.
नंबर उन्हां दा है 905-872-1100.
चलो
905-872-1100
ठीक है. एक गीत सुनने हैं.
हाँ जी,
मोहम्मद रफी साहब की आवाज. एक गीत जड़ा हेम लता जी ने भी गाया, मतलब फिल्म दे विच दो बारी गीत आंदा है. एक बारी मोहम्मद रफी साहब ने गाया.
अच्छा,
और एक बारी हेम लता जी ने गाया.
सेम गीत,
सेम गीत. ते तू इस तरह से मेरी जिंदगी में आई है, 1980 दे विच फिल्म बनी सी आप तो ऐसे न थे. ते इदे शायर सन निदा फाजली.
अच्छा,
ते संगीत दिता सी उषा खन्ना जी ने. सुनने हैं, तू इस तरह से मेरी जिंदगी में आई है.
इस तरह से मेरी जिंदगी में
आसमान ये बादल ये रास्ते ये हवा ये आसमान ये बादल ये रास्ते ये हवा हर एक चीज है अपनी जगह ठिकाने जिंदगी है सफर तू सफर की मंजिल है जहां भी जाऊं ये लगता है तेरी महफिल है तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है
ਯਾਰਾਂ ਨੂੰ ਦੱਸ ਦੇਵਾਂ ਕਿ ਅੱਜ ਕੱਲ ਪੰਜ ਡਾਲਰ ਦਸ ਡਾਲਰ ਵੀਹ ਡਾਲਰ ਪੰਜਾਹ ਡਾਲਰ ਸੌ ਡਾਲਰ ਇਨ੍ਹਾਂ ਦੇ ਨੋਟਾਂ ਦੇ ਨਕਲੀ ਨੋਟ ਜਿਹੜੇ ਨੇ ਮਾਰਕੀਟ ਚ ਆ ਗਏ ਨੇ ਤੇ ਬਹੁਤ ਧਿਆਨ ਦੇ ਨਾਲ ਤੁਸੀਂ ਅੱਛਾ ਉਹ ਜਿਹੜਾ ਚਮਕਦਾਰ ਏਰੀਆ ਹੁੰਦਾ ਨਾ ਜਿਹੜਾ ਚਮਕਦਾਰ ਏਰੀਆ ਉਹ ਸਟਿਕਰ ਲੱਗੇ ਆ ਜਿਹੜੇ ਨਕਲੀ ਨੋਟ ਨੇ ਉਹ ਸਟਿਕਰ ਹੈਗਾ ਲਗਨ ਓਰੀਜਨਲ ਦੀ ਤਰ੍ਹਾਂ ਲੱਗਦਾ ਉਹਨੂੰ ਆਪਣੇ ਨਾਖੁਨ ਦੇ ਨਾਲ ਉਹਨੂੰ ਤੁਸੀਂ ਕੁਰੇਦਣ ਦੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕਰੋ ਕੋਨਿਆਂ ਤੋਂ ਤੇ ਉਹ ਸਟਿਕਰ ਲੈਣਾ ਸ਼ੁਰੂ ਹੋ ਜਾਏਗਾ
ਜਿਹੜੇ
ਨਕਲੀ ਨੇ ਤੇ ਜੋ ਤੁਹਾਡੇ ਹੱਥ ਚ ਅਗਰ ਨਕਲੀ ਨੋਟ ਆ ਗਿਆ ਔਰ ਤੁਹਾਨੂੰ ਨਹੀਂ ਪਤਾ ਲੱਗਿਆ ਤੁਸੀਂ ਚੈੱਕ ਨਹੀਂ ਕੀਤਾ ਤੇ ਤੁਸੀਂ ਬੈਂਕ ਜਮਾ ਕਰਾਉਣ ਜਾਓਗੇ ਨਾ ਤੇ ਉਹ ਬੈਂਕ ਜਦ ਉਹ ਡਿਟੈਕਟ ਕਰ ਲੈਂਦਾ ਤੇ ਬੈਂਕ ਐਕਸੈਪਟ ਨਹੀਂ ਕਰੇਗਾ ਹਾਂ ਉਹ ਤੁਹਾਡੀ ਰਿਸਪੋਨਸਿਬਿਲਿਟੀ ਹੈ ਕਿ ਤੁਸੀਂ ਕਿਸੇ ਕੋਲੋਂ ਨੋਟ ਲੈਂਦੇ ਹੋ ਉਹਨੂੰ ਬਾਕਾਇਦਗੀ ਦੇ ਨਾਲ ਤੁਸੀਂ ਚੈੱਕ ਕਰੋ
ਪਹਿਲਾਂ ਚੈੱਕ ਕਰੋ
ਕਿਉਂਕਿ ਜਿਹੜਾ ਸਟਿਕਰ ਹੈਗਾ ਨਾ ਚਮਕਦਾਰ ਜਿਹੜਾ ਏਰੀਆ ਹੈਗਾ ਉਹ ਸਟਿਕਰ ਲਾਏ ਆ ਉਹਨਾਂ ਨੇ
ਅੱਛਾ
ਉਹ ਹਾਂ ਤੇ ਨੋਟ ਜਿਹੜਾ ਅਸਲੀ ਨੋਟ ਹੈਗਾ ਉਹ ਵਿੱਚ ਹੈ ਮਤਲਬ ਉਹ ਸਟਿਕਰ ਨਹੀਂ ਹੈਗਾ
ਤੇ ਇਹਨੂੰ ਲੱਗਦਾ ਓਰਿਜਿਨਲ
ਹਾਂ ਤੇ ਇਹਨੂੰ ਜੇ ਲੱਗਦਾ ਨਾਖੁਨ ਦੇ ਨਾਲ ਤੁਸੀਂ ਇਹਨੂੰ ਕੁਰੇ ਦੋ ਤੋ ਮੈਂ ਆਪਣੇ ਸਭ ਬਹਿਨੋ ਭਾਈਓ ਕੋ ਇਹ ਬਤਾਤਾ ਚਲੂੰ ਕਿ ਜੋ ਅੱਜ ਕੱਲ ਨਕਲੀ ਨੋਟ ਆਏ ਹੋਏ ਹੈ $5 ਕੇ $10 ਕੇ $20 ਕੇ $50 ਕੇ ਔਰ 100 ਕੇ ਉਨ ਸਭ ਕੋ ਆਪ ਗੌਰ ਸੇ ਦੇਖੇ ਜੋ ਚਮਕਦਾਰ ਏਰੀਆ ਹੈ ਨਾ ਵੋ ਸਟਿਕਰ ਹੈ ਜੋ ਨਕਲੀ ਨੋਟ ਹੈ ਉਨ ਪੇ ਸਟਿਕਰ ਹੈ ਉਸਕੋ ਨਾਖੁਨ ਕੇ ਜ਼ਰੀਏ ਉਸਕੋ ਕੁਰੇ ਦੇ ਤੋ ਵੋ ਬੜੀ ਮੁਸ਼ਕਲ ਸੇ ਨਿਕਲੇਗਾ ਲੇਕਿਨ ਨਿਕਲ ਆਏਗਾ ਵੋ ਕਿਉਂਕਿ ਵੋ ਸਟਿਕਰ ਹੈ ਤੋ ਵੋ ਆਪ ਐਕਸੈਪਟ ਨਾ ਕਰੇ ਲੇਕਿਨ ਅਗਰ ਆਪਨੇ ਕਿਸੀ ਸੇ ਨਕਲੀ ਨੋਟ ਲੈ ਲਿਆ ਔਰ ਜਬ ਬੈਂਕ ਮੇ ਜਾਏਂਗੇ ਤੋ ਬੈਂਕ ਕਿਉਂਕਿ ਉਨਕੇ ਬਾਅਦ ਮਸ਼ੀਨ ਹੋਤੀ ਹੈ ਚੈੱਕ ਕਰਨੇ ਕੀ ਤੋ ਵੋ ਆਪਕਾ ਨੋਟ ਅਗਰ ਨਕਲੀ ਹੈ ਤੋ ਵੋ ਐਕਸੈਪਟ ਨਹੀਂ ਕਰੇਂਗੇ
ਬਿਲਕੁਲ
ਯਾ ਆਪਕੀ ਰਿਸਪੋਨਸਿਬਿਲਿਟੀ ਹੈ ਕਿ ਆਪ ਉਸ ਨੋਟ ਕੋ ਜੋ ਵੀ ਆਪਕੋ ਦੇਤਾ ਹੈ ਉਸਕੋ ਬਾਕਾਇਦਗੀ ਸੇ ਚੈੱਕ ਕਰੇ ਅੱਜ ਕੱਲ ਬਹੁਤ ਲੰਬਾ ਚੌੜਾ ਕਿਉਂਕਿ $5 $10 $20 $50 $100 ਸਭ ਕੇ ਨਕਲੀ ਨੋਟ ਮਾਰਕੀਟ ਮੇ ਆ ਚੁੱਕੇ ਹੈ ਚਲੇ ਅਬ ਇੱਕ ਗੀਤ ਸੁਣਤੇ ਹੈ ਇੱਕ ਫਿਲਮ ਬਣੀ ਥੀ ਹੀਰ ਰਾਂਝਾ ਜੀ ਹੀਰ ਰਾਂਝਾ ਯੇ ਹਿੰਦੁਸਤਾਨ ਮੇ ਹਰਭਜਨ ਮਾਨ ਕਾ ਉਸਮੇ ਲੀਡ ਰੋਲ ਥਾ ਔਰ ਇੱਕ ਗੀਤ ਹੈ ਇੱਕ ਤੂੰ ਹੀ ਗਵਾਹ ਮੈਂ ਉਰਦੂ ਸ਼ੁਰੂ ਹੋਇਆ ਸੀ ਤੇ ਫਿਰ ਉਰਦੂ ਚ ਹੀ ਰਹਿ ਗਿਆ
ਮੋੜ ਚੇਂਜ ਨਹੀਂ
ਹੋਇਆ ਮੋੜ ਚੇਂਜ ਨਹੀਂ ਕੀਤਾ ਇੱਕ ਤੂੰ ਹੀ ਗਵਾਹ ਸਾਡਾ ਹਰਭਜਨ ਮਾਨ ਨੇ ਗਾਇਆ ਤੇ ਨਾਲ ਉਹਨਾਂ ਦੇ ਸਾਥ ਦਿੱਤਾ ਮੈਨੂੰ ਸ਼ਰਮਾ ਜੀ ਨੇ ਤੇ ਸ਼ਾਇਦ ਸਨ ਬੱਬੂ ਸਿੰਘ ਮਾਨ
ਤੁਸੀਂ ਦੇਖੋ ਮੋੜ ਚੇਂਜ ਨਹੀਂ ਕੀਤਾ ਪਰ ਮੈਂ ਟ੍ਰਾਂਸਲੇਸ਼ਨ ਆਨ ਕਰ ਲਈ
ਬਿਲਕੁਲ ਬਿਲਕੁਲ ਬਿਲਕੁਲ
फुल के प्यार तेरे नाल पाले
زہیر بھائی کی حال ہے ٹھیک ہو
اللہ دا شکر ہے تسی سنا ٹھیک ٹھاک ہو
بس یار ٹھیک ٹھاک پہنچ گئے ہیں بس کم تے
یار بڑی گل ہے پہنچ گئے موسم تے بہت خراب ہے
موسم بہت خراب تھی لیکن وہ میں نہیں چاہتا کہ نبدیپ کلا ہوئے تے میں کیا نہیں اسی پہنچنا ہے تے زہیر صاحب دی کال بھی آنی ہے
ہاں جی
تے کال ہے
جی سر
چنگا کیتا ہے ਸਾਡੀ ਅੱਜ ਤੁਸੀਂ ਗੀਤ ਸੁਣਾਉਣਾ ਤੇਰਾ ਜਾਦੂ ਚੱਲ ਗਿਆ
ਅੱਜ ਇਸ ਵੀ ਇਸ ਵੀ ਖੁਸ਼ ਹੈਗੇ ਹੋ
ਨਾ ਕੋਈ ਖੁਸ਼ੀ ਨਹੀਂ ਹੈਗੀ
ਜਾਦੂ ਚੱਲ ਗਿਆ
ਤੇਰਾ ਜਾਦੂ ਚੱਲ ਗਿਆ
ਠੀਕ ਹੈ
ਉਹ ਨਾਲੇ ਚੌਹਾਨ ਸਾਹਿਬ ਨੂੰ ਮੇਰੇ ਵੱਲੋਂ ਪੁੱਛਿਓ ਕਿ ਉਹਨਾਂ ਦੇ ਗੋਡੇ ਦਾ ਕੀ ਹੋਣਾ ਹਾਲ
ਬਸ ਠੀਕ ਹੈ ਠੀਕ ਥੈਂਕ ਯੂ ਓਕੇ ਜੀ ਥੈਂਕ ਯੂ جی زہیر صاحب نے بھی فرمائش کرتی ہے تیرا جادو چل گیا جناب ہوں اچھی ایک گیت سن لیے نی لچھی ہے ہاں جی بہت پیارا گیت ہے میڈم نو جہاں نے گایا تے فلم سی تیرا فلم پیار تیرا میرا
پیار تیرا میرا
ہاں 1988 دی فلم سی تے سنگیت سی ذوالفقار علی اترے صاحب دا
ਜੋ ਲੈ ਦੇਣਾ ਕੀਤੀ
ਤੁਸੀਂ ਇਹ ਫਰਮਾਇਸ਼ ਜਿਹੜੀ ਹੈ ਨਾ ਕਰਤੀ ਏ ਸਹੀ ਸਾਹਿਬ ਨੇ
ਹਾਂਜੀ
ਤੇਰਾ ਜਾਦੂ ਚੱਲ ਗਿਆ ਸੋਨੂ ਨਿਗਮ ਤੇ ਚਿਤਰਾ ਜੀ ਨੇ ਗਾਇਆ
ਹਾਂਜੀ
ਸ਼ਾਇਰ ਸਨੇ ਦੇ ਸਮੀਰ ਤੇ ਸੰਗੀਤ ਦਾਸੀ ਇਸਮਾਇਲ ਦਰਬਾਰ ਸਾਹਿਬ ਨੇ
ये चाहत ये बेताबी ये चाहत ये बेताबी नाकाम ही है नाकाम ही है अब मेरे बिना उनको भी अब मेरे बिना उनको भी आराम नहीं है सीने से ये दिल गया 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 तेरा जादू चल गया तेरा जादू लकीरों में बसा लो
अपना अब हमको बना लो
हमको अपने हाथों की लकीरों में बसा लो हो जाए हम तुम जुदा हो जाए आसान नहीं है सीने से ये दिल गया सीने से ये दिल गया
सीने से ये दिल गया सीने से ये दिल गया तेरा जादू चल गया तेरा जादू कर मेरी सांसों में रहोगे
अब तुम मेरी बाहों में निगाहों में रहोगे
तुम जान बनकर मेरी सांसों में रहोगे एक तेरे सिवा होंठों पे सिवा होठों पे कोई नाम नहीं है सीने से ये दिल गया 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 तेरा जादू चल गया तेरा जादू
You are listening to WTOR 770 AM, Youngstown, Toronto.
Hello, hello, hello! Nobel Fresh Foods. अब लेकर आ गए हैं अपनी दो locations पे बहुत सारी savings, fruits पे, vegetables पे, nuts पे और दालों के ऊपर. तो आपको जाना है Nobel Fresh Foods, जो कि दो locations पे अब खुल गया है. Nobel Fresh Foods at 20 Gilligan Drive, Unit 603-604 Brampton, and Nobel Fresh Foods at 2945 Sandalwood Parkway, East Brampton में. तो जाइए और बहुत सारे super specials का फायदा उठाइए कहाँ? Nobel Fresh Foods पर. ज्यादा जानकारी के लिए call कीजिए at 647-966-9566.
दांतों का कोई भी मसला हो या करानी हो डेंटल क्लीनिंग डॉक्टर फयाज एंड एसोसिएट्स आपकी पहली चॉइस पैराडोंटिक्स ऑर्थोडोंटिक्स डेंटल इम्प्लांट कॉस्मेटिक डेंटिस्ट्री एंड मच मोर वार्म एंड फ्रेंडली एटमॉस्फेयर जहां आप अपनी जबान में अपनी तकलीफ बयान कर सकते हैं आपके पास डेंटल इंश्योरेंस है या नहीं कोई मसला नहीं स्कार्बरो में एक और मिसिसागा की दो लोकेशन पर आपको सर्व करते हैं अपॉइंटमेंट के लिए अभी कॉल कीजिए 9052325678 मिसिसागा 4167579999 स्कार्बरो
अब मॉर्गेज की परेशानी हुई खत्म कीस्टोन फाइनेंशियल एक्सपर्ट के साथ कमर्शियल मॉर्गेज रेजिडेंशियल मॉर्गेज प्राइवेट मॉर्गेज कंस्ट्रक्शन मॉर्गेज रीफाइनेंस रिन्यूअल सेल्फ एम्प्लॉयड और सेकंड मॉर्गेज ऑल योर मॉर्गेज सॉल्यूशंस कीस्टोन फाइनेंशियल एक्सपर्ट की जैस्मीन परमार से आज ही कॉन्टेक्ट कीजिए इनके पास है मॉर्गेज इंडस्ट्री में सालों का तजुर्बा और आपकी मॉर्गेज का आसान हल जैस्मीन परमार प्रिंसिपल ब्रोकर कॉल टुडे 6479235659 6479235659 Speak your language English, Punjabi and Hindi. License number 13654.
You are listening to WTOR 770 AM, Youngstown, Toronto.
जी हुण सुणांगे असि जनाब हरभजन मान साहब दी आवाज दे विच दिल अपना पंजाबी फिल्म तो गीत तिन रंग
तिन रंग
2006 दे विच फिल्म बनी सी ते संगीत दिता सी सुख शिंदर शिंदा साहब ने ते बहुत प्यारा गीत हरभजन मान साहब दी आवाज दे विच
सदा ना पैना रल के जो पानी अज पत्तना लंग गया उन्हें फेर नहीं आना पलके सच से आने नहीं लबने बीबा बिन रंग नहीं लबने बीबा हुस्न जवानी दे मापे बिन रंग नहीं लबने तेनू हुस्न जवानी दे मापे
Hey, who's that guy who's singing? Wonderful, very naughty down.
Mama, thandiya chama hundiya, oye sara alam.
Kenda!
Babal hundiya beparwaiya, oye rab yaad na.
Kenda!
Ma pyaabar ke duniya te koi, ma pyaabar ke duniya te koi, hor na rishte na te o tin rang.
Yeah, buddy. You see, Perry, his vocal is my
friend.
گل جناب حسن جوانی تے ماں پے نہیں لبنے دوبارہ تے ہربھجن مان صاحب دی آواز لگدا کہ ایک گیت دا ٹائم رہ گیا جڑا اپنے سابر گایا صاحب نے فرمائش کیتی ہے ایک فلم سی گنگا جمنا جڑی دلیپ کمار صاحب نے بنائی سی وجنتی مالا دلیپ کمار صاحب دی جوڑی سی اور دلیپ کمار صاحب نے ایک گانے تے ڈانس کیتا سی اچھا انہوں نے جڑی بولی سی وہ بھوجپوری بولی سی انہوں نے پوری فلم دے وچ امیتابھ بچن صاحب کہندے نے کہ میں جلے فلم دیکھی ہے تے میں بار بار اس فلم دیکھی ہے اور جس طریقے نال دلیپ صاحب نے اس فلم دے بھوجپوری بولے نے
اچھا
میں اس کوشش اتنی کوشش وچ وہ بھی نہیں بول سکدا تے جڑا ڈانس انہوں نے کیتا ہے اس گیت تے نین لڑ گئی رہے اتنا زبردست ڈانس انہوں نے کیتا ہے تے جناب علی اور ٹائم سارا ختم ہونے لگا تے اسی اے گیت سنیں گے نین لڑ گئی رہ اے سابر گایا صاحب نے فرمائش کیتی ہے سابر گایا صاحب آپ کی فرمائش آپ کی نظر اور میری طرفوں تے نودیپ سنگھ نوں اجازت دینا تے زندگی رہی تے کل پھر ملاقات ہوئے گی. ایک بار پھر کہہ دئیے کہ سارے بھن بھرا جڑے نے ڈرائیو کر رہے نے بڑے کیئر فل ہو کے ڈرائیو کرنی ہے. اوکے ساڈی طرفوں رب رکھ
رب رکھ.
لاگا گوری گجریا سے نیہا ہمار ہوئی گوا سارا چوپٹ مورا روزگار ہو. नैन लड़ जाए हैं तो मनवा माँ कतक होई बेकरी, प्रेम का छुट्टी है पटाखा तो धमक होई बेकरी. नैन लड़ जाए हैं तो मनवा माँ कतक होई बेकरी. रूप को मन में बसई बातों बुरा का होई है. रूप को मन में बसई बातों बुरा का होई है. कोहु से प्रीत लगई बा कोहु से प्रीत लगई बा तो बुरा का होई है. प्रेम की नगरी मा कुछ हमरा बिहक होई बेकरी. प्रेम की नगरी मा कुछ हमरा बिहक होई बेकरी. नैन लड़ जाई है नैन लड़ जाई है तो मनवा मा कतक होई बेकरी. प्रेम का छुट्टी है पटाका तो धमक होई बेकरी. नैन लड़ जाई है तो मनवा मा कतक होई बेकरी. होई गवा मन मा मोरे तिरछी नजर का हल्ला. होई गवा मन मा मोरे तिरछी नजर का हल्ला. गोरी को देख बिना निंदिया न आवे हमका. पांच लगे तो करजवा मा खटक होई बेकरी. पांच लगे तो करजवा मा खटक होई बेकरी. नैन लड़ जाई है नैन लड़ जाई है तो मनवा मा कतक होई बेकरी. सही तक सही तक सही 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 झाक दिनक दिन झाक दिनक दिन झाक दिनक दिन झाक दिनक दिन घा. आँख मिल जाई है सजनिया से तो नाचन लगी है. आँख मिल जाई है सजनिया से तो नाचन लगी है. प्यार की मीठी गजल मनवा बिकावन लगी है. झांझ बजी है तो कमरिया माँ लटक होई बेकरी. झांझ बजी है तो कमरिया माँ लटक होई बेकरी. नैन लड़ जाई है तो मनवा माँ कतक होई बेकरी. प्रेम का छुट्टी है पटाका तो धमक होई बेकरी.
नैना जब लड़ी है तो भैया मन में कसक होई बेकरी.
नैना जब लड़ी है तो भैया मन में कसक होई बेकरी.
नैना जब लड़ी है तो भैया मन में कसक होई बेकरी.
कैसे सही दिल था
listening to WTOR 770 AM, Youngstown, Toronto.
The views expressed on the preceding program may not necessarily be those of the owner or management of WTOR radio station.
मेरी पूरे साल की सेविंग $400 हुई है.
मेरी सेविंग $350.
और मेरी सेविंग सबसे ज्यादा हुई है. मैंने सेव किए हैं $2,000.
क्या चमत्कार किया, मुझे भी गुर सिखाओ ना.
कोई बात सादा की है, हमारे पास दो गाड़ियाँ और एक घर है और इन सब की इंश्योरेंस मिलाकर मैंने जबरदस्त सेविंग की है. आप भी अपनी गाड़ी और घर के इंश्योरेंस में खूब सेविंग कर सकते हैं. 6472903773 6472903773.
ट्रकिंग वाले वीरो ध्यान नाल सुनो, ट्रक जिद्दां दा भी चलाउंदे हो, मैनुअल जा ऑटोमैटिक, क्विक ट्रक ल्यूब चेते आही ना रखियो. ट्रक दी बढ़िया सर्विस लई क्विक ट्रक ल्यूब. लो जी तीजी लोकेशन भी खोलती है, एग्जिट 579 फ्रॉम हाईवे 401 इन नापनी. आहो जी, कोई अपॉइंटमेंट नहीं, ड्राइव थ्रू फैसिलिटी. एग्जिट 579 फ्रॉम हाईवे 401 इन नापनी. क्विक ट्रक ल्यूब द वन स्टॉप शॉप. 5196220660 या quicktrucklube.com. QTL, because we care.
हेलो हेलो हेलो, नोबेल फ्रेश फूड्स अब लेकर आ गए हैं अपनी दो लोकेशंस पे बहुत सारी सेविंग्स, फ्रूट्स पे, वेजिटेबल्स पे, नट्स पे और दालों के ऊपर. तो आपको जाना है नोबेल फ्रेश फूड्स, जो कि दो लोकेशंस पे अब खुल गया है. नोबेल फ्रेश फूड्स एट 20 गिलीगैम ड्राइव, यूनिट 603-604 ब्रैम्पटन, एंड नोबेल फ्रेश फूड्स एट 2945 सैंडलवुड पार्कवे ईस्ट ब्रैम्पटन में. तो जाइए और बहुत सारे सुपर स्पेशल्स का फायदा उठाइए. कहाँ? नोबेल फ्रेश फूड्स पर. ज्यादा जानकारी के लिए कॉल कीजिए एट 6479669566.
एना सोना कर लिया, हुन अपलायंसेस भी स्टेनलेस स्टील दे ही चाहिए.
हाँ जी, स्टेनलेस स्टील दे अपलायंसेस मिलेंगे तानू ब्रैम्पटन टीवी एंड अपलायंसेस ते, जिसे फ्रिज, स्टोव, डिशवॉशर, थ्री पीस किचन बंडल, इसके अलावा फ्रंट लोड वॉशर एंड ड्रायर, एनर्जी सेवर, एनर्जी स्टार, फिर टीवी सेक्शन एच सोनी, सैमसंग, पैनासोनिक, शार्प, हर साइज से हर ब्रांड का टीवी विद द लोएस्ट प्राइसेस इन द टाउन, सिर्फ ब्रैम्पटन टीवी एंड अपलायंसेस ते. ब्रैम्पटन टीवी एंड अपलायंसेस 801 Bowie Drive West, Brampton. Ya call karo 905-450-2828-905-450.
Ghar banwana ho ya purana ghar naya karna ho, Aram Home Builders and Renovators aapke saath hain. Custom home builds, home addition, kitchen aur bathroom renovations, basement renovation, painting, tiles aur hardwood floorings ke liye har kaam mein maharat, mayar aur aitmad. Abhi call kijiye 416-841-5825 या विजिट कीजिए इनकी वेबसाइट aramrenovation.ca.
दाना मंडी ग्रोसरी स्टोर एंड मीट शॉप आ गया अब ब्रैम्पटन में, क्वीन स्ट्रीट और ब्रैमली, बिल्कुल वहीं जहां बहुत से फूल मिलते हैं. सर्जन फार्म से ताजा ताजा हलाल गोश्त, ड्रम स्टिक्स $2.99 पर पाउंड, चिकन ब्रेस्ट $5.99, होल्ड क्लीन चिकन $4.49, बीफ बोनलेस $9.99, कीमा $6.99, बकरे का गोश्त $8.49 पर पाउंड, होमा मिल्क $6.99 अ बैग, तमाम दालें $3.99 चार पाउंड, दालें गोश्त सब्जी मसाला जात की कम कीमतों का फायदा ले लीजिएगा. ग्रैंड ओपनिंग है.